नमस्कार. डेटा स्ट्रक्चर काय आहे हे सर्वांना माहीत असेल. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? तर जो काही डेटा असेल त्या डेटाला ऑर्गनाइज करणे, स्टोअर करणे, इम्प्लिमेंट करणे आणि रिप्रेझेंट करणे. इन शॉर्ट, डेटा अरेंज करणे, रिप्रेझेंट करणे म्हणजेच डेटा स्ट्रक्चर होय. डेटा स्ट्रक्चर कम्प्युटर सायन्स मधील अतिशय महत्वाचा विषय आहे, म्हणूनच त्याला आपण ब्रांच ऑफ द कम्प्युटर सायन्स म्हणतो. आता तुम्हीच बघा, काही व्यक्ती इथे जॉब करणारे असतील किंवा काही स्टुडंट असतील, कम्प्युटर क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला याचा अनुभव असेलच. त्या व्यक्तीकडे आलेली इन्फॉर्मेशन किंवा डेटा हा व्यवस्थित ऑर्गनाइज असेल, त्याच्याकडे असणारा डेटा चे नीट आणि क्लीन स्ट्रक्चर असेल, तर त्याला आलेले काम इझी होते, म्हणजेच तो ते काम लवकर कम्प्लीट करू शकतो. तसेच ज्या वेळेला तुम्ही प्रोग्रामिंग करतात त्यावेळेला तुम्हाला अल्गोरिदम डिझाईन करावा लागतो, तर त्यासाठी आपण डेटा स्ट्रक्चर सिलेक्ट करतो. कारण डेटा स्ट्रक्चरचे मुख्य पर्पज म्हणजे काय, तर व्हेरियस अल्गोरिदम वर वर्क करणे. ज्या वेळेला तुम्ही स्वतः प्रोग्राम करत असाल किंवा तुमचा स्वतःचा प्रोग्राम तुम्ही क्रिएट करत असाल, तर तुम्हाला डेटा अकोमोडेट, चेंज, इव्हॅल्युएट करता येतो. डेटा स्ट्रक्चरचे क्लासिफिकेशन हे दोन प्रकारात होते हे सगळ्यांना माहितच असेल. एक प्रकार म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि दुसरा म्हणजे नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. तर लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे सिक्वेन्शियली अरेंज करावा लागतो. तो कसा? तर 0, 1, 2, 3 यानुसार तो सिक्वेन्शियली अरेंज होतो. आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे कसे? तर डेटा हा रँडमली अरेंज होतो आणि हा रँडमली डेटा स्पेशल पॉइंटरने जोडलेला असतो. तर हे झाले नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. लिनियर डेटा साठी ऑपरेशन कुठले कुठले असतात? तर ते म्हणजे ऍड एलिमेंट, डिलीट एलिमेंट, ट्रॅव्हर्स, सॉर्ट द लिस्ट ऑफ एलिमेंट, सर्च फॉर डेटा एलिमेंट, या प्रकारचे ऑपरेशन हे लिनियर डेटा वर होतात. त्याचप्रकारे नॉन लिनियर डेटा वर कुठले ऑपरेशन होतात? तर ते म्हणजे ऍड एलिमेंट, डिलीट एलिमेंट, डिस्प्ले द एलिमेंट, सॉर्ट द लिस्ट एलिमेंट, सर्च फॉर अ डेटा एलिमेंट, हे ऑपरेशन नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये होतात. आता नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरचे एक्झाम्पल द्यायचे म्हटले तर जसे की ट्री, डिसिजन ट्री, ग्राफ आणि फॉरेस्ट, हे काय झाले? नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरचे एक्झाम्पल. त्याचप्रकारे लिनियर डेटा स्ट्रक्चरचे जर एक्झाम्पल द्यायचे म्हटले तर कुठले? स्टॅक, टेबल्स, लिस्ट, लिंक लिस्ट, हे झाले तुमचे लिनियर डेटा स्ट्रक्चरचे एक्झाम्पल. तर इथं डेटा स्ट्रक्चरची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, डेटा स्ट्रक्चरचे दोन टाईप कुठले आणि त्या दोन टाईपचे एक्झाम्पल्स कुठले, हे तुम्हाला क्लिअर झाले. लिनियर डेटा स्ट्रक्चरचे उदाहरण आपण बघितले, स्टॅक, टेबल्स, लिस्ट आणि लिंक लिस्ट. तर यात डेटा स्ट्रक्चर मधील लिंक लिस्ट काय आहे ते बघणार आहोत. प्रोग्रामिंग मध्ये आपण ॲरेचा कन्सेप्ट यूज करतो, पण या ॲरेचा एक ड्रॉबॅक आहे. तो कसा? की आपण जर नंबर ऑफ एलिमेंट्स डेटामध्ये जास्तीत जास्त कलेक्ट केले तर हे प्रेझेंट करताना प्रोग्राम मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणजे ज्या वेळेला प्रोग्राम स्टार्ट होतो त्यावेळेला हे नंबर्स जर जास्तीत जास्त असतील तर तेव्हा प्रोग्राम मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर आपण ह्या लिमिटेशनला ओव्हरकम करण्यासाठी लिंक लिस्टचा उपयोग करतो. तर लिंक लिस्ट हे काय? लिंक लिस्ट हे डायनॅमिक डेटा स्ट्रक्चर आहे. कारण लिंक लिस्ट हे खूप फ्लेक्झिबल आहे, म्हणजे यात प्रोग्रामरला प्रोग्राम मध्ये किती आयटम्स गरजेचे आहेत याबाबत टेन्शन घेण्याचे कारण नसते. कारण लिंक लिस्ट मध्ये आपल्याला मधूनच आयटम डिलीट करता येतो, इन्सर्ट करता येतो, रिट्राइव्ह करता येतो, त्यामुळे प्रोग्रामरला हे टेन्शन घेण्याची गरज नाही म्हणजे अॅरे मध्ये कसे असते की एकदा जर साईज डिफाइन झाली तर त्यामध्ये आपण चेंज करू शकत नाही. म्हणजे जर साईज तुमची 80 ची आहे आणि जर आपण त्यात 90, 100 असे एलिमेंट इन्सर्ट करण्याचे ठरवले तर ती साईज ही आपण वाढवू शकत नाही. म्हणजे अॅरेची साईज ही फिक्स असते. मग हे जे काही प्रॉब्लेम्स अॅरे मध्ये येतात ते प्रॉब्लेम्स आपल्याला लिंक लिस्ट मध्ये येत नाही, म्हणून प्रोग्रामर लिंक लिस्टचा वापर करतो. तर लिंक लिस्ट लिस्ट म्हणजे काय, तर आपण बऱ्याचशा गोष्टींची लिस्ट करतो. जसं की क्लासमध्ये किती मुलं आहेत मुलांच्या नावाची लिस्ट, किंवा क्लासमध्ये किती मुली आहेत तर मुलींच्या नावाची लिस्ट, किंवा तुमच्या कॉलेजेसचे टीचर स्टाफ, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टींचे आपण लिस्ट करतो. तरी हे लिस्टमध्ये आपण नाव वाढवूही शकतो, नाव कमीही करू शकतो. मधूनच कुठला तरी एखादी स्टुडंट जर तुमचा कॉलेज सोडून गेला असेल तर त्यांची नावाची लिस्ट तयार झालेली आहे, तर त्यामधूनच आपण ते नाव डिलीट करू शकतो. या प्रकारची ही लिंक लिस्ट असते. तर या लिंक लिस्टचा आपल्याला उपयोग कसा होतो, तर लिंक लिस्टचा उपयोग आपण गेम मध्ये करू शकतो, यातही लिंक लिस्टचाच उपयोग होतो. तर आता आपण सर्वप्रथम लिंक लिस्टची एनाटॉमी बघू. तर मी तुम्हाला स्लाइड नंबर 2 वर लिंक लिस्टची डायग्राम दिलेली आहे, त्यात बघा. लिंक लिस्ट मध्ये सिक्वेन्स ऑफ नोड्स असतात. या डायग्राम मध्ये बघा 4 नोड आहेत आणि ते एका एरोच्या साह्याने जॉईंट आहेत, जे नोड ए, नोड बी, नोड सी आणि नोड डी. तर प्रत्येक नोड मध्ये व्हॅल्यू आहे. म्हणजे पहिल्या नोड मध्ये ए ही व्हॅल्यू आहे, दुसऱ्या नोड मध्ये बी ही व्हॅल्यू आहे, तिसऱ्या नोड मध्ये सी व्हॅल्यू आहे, तर चौथ्या नोड मध्ये डी व्हॅल्यू आहे. ए च्या पुढे काय, तर बी हा नोड आहे, तर त्याची लिंक जी आहे ती ए पासून स्टार्ट होते. बघा, म्हणजे ए ही लिंक कोणाला देतोय, बीला. म्हणजे आधीचा नोड हा पुढच्या नोडची लिंक देतो. आणि लास्ट नोड मध्ये लिंक नाहीये, म्हणजे डी नोड बघा, त्यामध्ये पुढे लिंक दिलेली आहे का, म्हणजे पुढे पॉइंटर आहे का, तर नाही, म्हणजे तो काय झाला, नल झाला. आणि लिस्ट मध्ये हेडर असतो किंवा नसतो. तर बघा, ही माय लिस्ट ही लिंक तुम्हाला दिलेली आहे फर्स्ट ए ला, ए नंतर ती जाते आहे बी ला, बी नंतर ती जाते आहे सी ला, सी नंतर जाते आहे डी ला. म्हणजे हे नोड कशाच्या साह्याने कनेक्ट केलेले आहे, तर पॉइंटरच्या साह्याने. म्हणजे फर्स्ट नोड हा सेकंड नोडची लिंक आपल्याला देतो. आणि या पद्धतीने ही लिंक लिस्ट तयार होते. यातील आपण टर्मिनॉलॉजी बघू. तर यात सक्सेसर काय असतो हे आधी आपण बघू. तर नोडचा सक्सेसर म्हणजे काय, इज द नेक्स्ट नोड इन द सिक्वेन्स. स्लाइड नंबर 2 वर बघा पुन्हा. यामध्ये जो लिंक मध्ये नेक्स्ट नोड आहे, म्हणजे ए नंतर कुठला नोड आहे, तर बी, तर तो काय झाला, सक्सेसर. आता आपण प्रेडिसर्स काय असतात ते बघू. प्रेडिसर्स काय, द प्रिव्हियस नोड इन द सिक्वेन्स. म्हणजे लिंक मध्ये जो आधीचा नोड असतो तो काय झाला, प्रेडिसर. प्रेडिसर मध्ये कसे, तर फर्स्ट नोड हॅज नो प्रेडिसर. नंतर आपण बघू लेंथ. लेंथ इज नंबर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे काय, जेवढी तुमच्या लिस्ट मध्ये एलिमेंट असतील तर ती काय झाली, लिस्टची लेंथ झाली. जर तुमच्या लिस्ट मध्ये एलिमेंटच नसतील तर ती लिस्ट काय झाली, एम्प्टी लिस्ट झाली. तर सक्सेसर, प्रेडिसर आणि लेंथ हे काय झाले, हे लिस्टचे टर्मिनॉलॉजी झाली. आता लिंक लिस्ट बद्दल अजून काय सांगायचे, तर बघा लिंक लिस्टला कशाची आवश्यकता असते, तर नीड वे टू इंडिकेट एंड ऑफ लिस्ट. म्हणजे नल पॉइंटरची आवश्यकता लिंक लिस्टला असते. नीड टू नो वेअर लिस्ट स्टार्ट, म्हणजे तुमची लिंक कुठे स्टार्ट होते, म्हणजे लिंक मधला फर्स्ट एलिमेंट हा तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. इच एलिमेंट नीड्स पॉइंटर टू नेक्स्ट एलिमेंट. म्हणजे लिंक मध्ये काय असते, तर प्रत्येक एलिमेंट हा त्याच्या पुढच्या एलिमेंटची लिंक आपल्याला दाखवतो. आपण स्लाइड नंबर 2 वरची डायग्राम बघितली आहे, त्यात बघा ए हा नोड बी नोडची लिंक आपल्याला दाखवतोय, तसेच बी हा नोड आपल्याला सी या नोडची लिंक दाखवतोय, तसेच सी हा नोड आपल्याला डी या नोडची लिंक दाखवतोय. त्याचप्रकारे नीड वे टू अलोकेट न्यू एलिमेंट, म्हणजे नवीन एलिमेंट आपल्याला लिस्ट मध्ये इन्सर्ट करता येतो, तर तो कुठल्या फंक्शनने, एम अलॉक किंवा त्याला मॅलॉक पण म्हणतात, या फंक्शनने आपण न्यू एलिमेंट इन्सर्ट करू शकतो. नीड वे टू रिटर्न एलिमेंट नॉट नीडेड एनी मोर, ज्यासाठी फ्री स्पेस यूज करू शकतो. डिव्हाइड एलिमेंट इन टू डेटा अँड पॉइंटर, म्हणजे एलिमेंटचे दोन प्रकारात डिव्हिजन केलेले असते, एक म्हणजे डेटा आणि दुसरा म्हणजे पॉइंटर. ते बघा स्लाइड नंबर 2 मध्ये तुम्हाला जी डायग्राम दाखवली आहे त्यात बघा लिंक मध्ये लिंकचे किती पार्ट आहेत तर 4, आणि 4 पार्ट मध्ये किती नोड आहेत म्हणजे हे 4 नोड आहेत. तर या नोड मध्ये बघा 2 पार्ट केलेले, एक तर डेटा आणि दुसरा म्हणजे पॉइंटर. म्हणजे ए हा काय झाला त्या नोडचा डेटा, आणि पुढे नेक्स्ट जो आपल्याला बीची लिंक दाखवतोय तो काय झाला पॉइंटर. अशा प्रकारे लिंक लिस्ट ही तयार होते. स्लाइड नंबर 4 वर बघा तेच दिलेले आहे की तुमचे नंबर ऑफ नोड जे असतील त्या नोड मध्ये डेटा आणि त्याची लिंक आपल्याला दिलेली असते. फर्स्ट बॉक्स मध्ये बघा काउंट आणि हेड दिलेला आहे, म्हणजे इथून तुमची लिंक काय होते लिंक लिस्ट तयार होते. तसेच सेकंड बॉक्स मध्ये बघा डेटा आणि लिंक दिलेला आहे, म्हणजे जसं की आपण स्लाइड नंबर 2 वर बघितलं पहिल्या नोड मध्ये काय आहे तर ए आहे, आणि त्याच्या पुढे काय दिलेली आहे बी या नोडची लिंक. त्या पद्धतीने डेटा आणि नेक्स्ट नोडची लिंक ही त्या नोडमध्ये असते. तर सिंपल बघा लिस्ट दिलेली आहे तुम्हाला 10, 20, 30 आणि 40 या नंबर्सची. तर याला तुम्ही लिंक लिस्ट मध्ये कसे रिप्रेझेंट करणार, तर लिस्ट काउंट 5 आणि हेड ही तुमची लिस्ट झाली. आता यात बघा 10, 20, 30 आणि 40 पहिला नोड 10 चा तयार होईल, त्यामध्ये 2 पार्ट, एक तर डेटा लिहिण्यासाठी म्हणजे त्यात तुम्ही काय लिहिणार 10, आणि दुसरा पार्ट म्हणजे नेक्स्ट नोडची नेक्स्ट नोडचे लिंक दाखवण्यासाठी म्हणजे पॉइंटर. म्हणून ह्या नोड मध्ये किती पार्ट होणार 2, एक म्हणजे डेटासाठी आणि दुसरा म्हणजे लिंक साठी. तर बघा 10 ने लिंक कुठल्या एलिमेंटला दिली 20 ला, मग 20 एलिमेंटची लिंक कुठे 30 ला, त्यानंतर पुढची लिंक 40 ला, आणि नंतर नल, म्हणजे 40 नंतर एलिमेंट नाहीये म्हणून तो काय झाला नल पॉइंटर झाला. या पद्धतीने ही लिंक लिस्ट तयार होते. आता या लिंक लिस्ट वर जे बेसिक ऑपरेशन होतात ते कुठले बरं, तर लिंक लिस्ट वर इन्सर्शन, डिलिशन, रिट्रायव्हल आणि ट्रायव्हर्सल हे 4 प्रकारचे ऑपरेशन होतात. इन्सर्शन म्हणजे काय तर लिंक लिस्ट मध्ये एलिमेंट इन्सर्ट करणे. डिलिशन म्हणजे काय तर लिस्ट मधील एखादा एलिमेंट डिलीट करणे. रिट्रायव्हल म्हणजे काय तर जो एलिमेंट आपल्याला हवा असेल तो एलिमेंट काय करणे ऍक्सेस करणे. तर इन्सर्शन बघा स्लाइड नंबर 6 वर दिलेले आहे, त्यात बघा सिंपल लिस्ट आहे. लिस्ट मध्ये 3 नोड आहेत 10, 20 आणि 30. आता यात मला 20 आणि 30 यामध्ये 25 नंबर ऍड करायचा आहे. तर सिंपल त्यासाठी काय होणार 25 डेटा हा इन्सर्ट होणार 20 आणि 30 मध्ये. हाच लिंक लिस्टचा सर्वात मोठा फायदा आहे, म्हणून आपण ऍरे ऐवजी लिंक लिस्ट यूज करतो. तर ते तुम्ही डायग्राम मध्ये बघताच आहेत 6 नंबरच्या स्लाइडवर. तर हे झाले लिंक लिस्टचे इन्सर्शन. तसेच आपण बघितले की आपण डिलिशन सुद्धा मधूनच एखाद्या एलिमेंटचे करू शकतो. तर ते बघा स्लाइड नंबर 7 वर दिलेले आहे, त्यात बघा लिस्ट आहे ब्ल्यू, ग्रीन, रेड आणि येल्लो अशा 4 कलर्सची. तर त्यातून जर आपल्याला रेड हा कलर डिलीट करायचा असेल तर त्याला आपण आधी सर्च करणार की तो कुठे आहे, आणि त्यानंतर तो एलिमेंट आपण डिलीट करणार, आणि डिलीट केल्यानंतर लिस्ट काय तयार होईल ब्ल्यू, ग्रीन आणि येल्लो. या प्रकारे आपण लिस्ट मधून एखादा एलिमेंट हा मधूनच डिलीट करू शकतो. तर पुढे बघा स्लाइड नंबर 8 वर, ज्या प्रकारे आपण इन्सर्शन डिलिशन लिस्ट मध्ये मधूनच करू शकतो तसे आपण रिट्रायव्हल देखील मधूनच करू शकतो. आता बघा लिस्ट मध्ये तुम्हाला 4 नोड दिलेले आहे, कॅट, डॉग, गोल्ड फिश आणि झेब्रा. आता यातून डॉग हा वर्ड हवाय, तर त्यासाठी तुम्ही काय कराल आधी लिस्ट मध्ये सर्च कराल डॉग कुठे आहे, आणि त्याची पोझिशन तुम्हाला मिळाली की तो तुम्ही रिट्राईव्ह कराल. तर हे झाले लिंक लिस्टचे ऑपरेशन. आता लिंक लिस्टचे आपण काही ऍप्लिकेशन बघू. लिंक लिस्टचे ऍप्लिकेशन, सर्वात प्रथम आपण लिंक लिस्ट वापरतो कुठे तर जिथे आपल्याला ऑर्डर ऑफ डेटा करायचा असेल. म्हणजे जसे की मी तुम्हाला सांगितलं आपण कॉलेजेसमध्ये मुलांच्या नावाची एक लिस्ट तयार करू शकतो, त्याच पद्धतीने मुलींच्या नावाची एक लिस्ट तयार केलेली आहे आणि ही ऑर्डरने तयार केली. म्हणजे बघा कधी कधी लिस्ट ही तुमची जे तुमचे सरनेम असतात त्याच्या फर्स्ट कॅरेक्टरच्या नुसार होते. म्हणजे आधी ए कॅरेक्टर नुसार स्टुडंट आधी असतात आणि नंतर झेड नुसार लास्ट असतात. तशा पद्धतीने जी काही तुमची स्पेसिफिक ऑर्डर असेल ती अशी लिस्ट आपण ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी आपण लिंक लिस्टचा उपयोग
करतो, कारण त्यामध्ये आपण चेंज करू शकतो, सॉर्ट करू शकतो, नंतर इन्सर्ट करू शकतो, डिलीट करू शकतो. जे तुमचा जो रेग्युलर फॉर्म असेल त्या फॉर्म मध्ये आपण तो डेटा चेंज करू शकतो, सॉर्ट करू शकतो, तसेच इन्सर्ट किंवा डिलीट करू शकतो. त्या ठिकाणी आपण लिंक लिस्टचा उपयोग करतो. तर या लिंक लिस्टचा उपयोग अजून बघा कुठे होतो, तर ऍप्लिकेशन्स दॅट हॅव एन MRU लिस्ट, म्हणजे लिंक लिस्ट ऑफ फाईल नेम्स, म्हणजे फाईल नेम्स साठी सुद्धा तुम्ही या लिंक लिस्टचा उपयोग करतात. त्यानंतर द कॅशे इन युअर ब्राउझर दॅट अलाउज यू टू हिट द बॅक बटन, म्हणजेच अ लिंक लिस्ट ऑफ URL. अनडू फंक्शनॅलिटी इन फोटोशॉप ऑर वर्ड, म्हणजे इथे सुद्धा लिंक लिस्टचा उपयोग होतो. त्यानंतर अ स्टॅक, हॅश टेबल अँड बायनरी ट्री कॅन बी इम्प्लिमेंटेड युझिंग डबली लिंक लिस्ट. अ ग्रेट वे टू रिप्रेझेंट डेक ऑफ कार्ड्स इन अ गेम. तसं लिंक लिस्ट ही बिल्डिंग ऑफ ब्लॉक आहे, तर याचा उपयोग आपण अनेक डेटा स्ट्रक्चर साठी करतो. तर याचा उपयोग आपण डेटा स्ट्रक्चर मध्ये करतोच, जसे की स्टॅक मध्ये, क्यू मध्ये आपण बघितलंच, आणि आणखी काही व्हेरिएशन्स यामध्ये आपण लिंक लिस्ट ही वापरतो. त्याच पद्धतीने कम्प्युटर गेम्स मध्ये आणि सिम्युलेशन प्रोग्राम्स, ऑपरेटिंग सिस्टीम डाउनलोड मॅनेजर्स, वेब ब्राउझर्स, ते सुद्धा प्रायोरिटी क्यूचा यूज करतात. तर या पद्धतीने लिंक लिस्टचा उपयोग हा या सर्व ठिकाणी केला जातो. आता या लिंक लिस्टचे किती प्रकार आहेत, तर लिंक लिस्टचे चार प्रकार आहेत. ते म्हणजे सिंगली लिंक लिस्ट, सिंगली सर्क्युलर लिंक लिस्ट, तसेच डबली लिंक लिस्ट आणि डबली सर्क्युलर लिंक लिस्ट. सिंगली लिंक लिस्ट काय आहे ते आधी आपण बघू. तर बघा, या नोड मध्ये तुम्हाला स्लाइड नंबर 10 वर दिलेले आहे, त्यात बघा सिंगली लिंक लिस्ट. डायग्राम मध्ये तीन नोड दिसत आहेत. नोड 1 मध्ये 12 एलिमेंट आहे, नोड 2 मध्ये 19 आहे, तर नोड 3 मध्ये 37 हा डेटा आहे. तर या नोडचे किती पार्ट्स आहेत, दोन पार्ट, एक म्हणजे डेटासाठी आणि दुसरा म्हणजे लिंकसाठी, तो काय आहे आणि नोडचा सक्सेसर आहे. तर यामध्ये जो पॉइंटर दाखवलेला आहे तो पॉइंटर काय आहे, तर पुढच्या येणाऱ्या नोडचा ऍड्रेस. म्हणजे आता बघा 12 आणि 19 हे दोन एलिमेंट आहे नोडमध्ये, नेक्स्ट येणाऱ्या नोडची लिंक दाखवलेली आहे, म्हणजे ती पॉइंटरच्या साह्याने ते दोन नोड कनेक्ट केलेले आहे. तर तो पॉइंटर म्हणजे काय, नंतर येणाऱ्या एलिमेंटचा ऍड्रेस. आणि जो लास्ट नोड आहे त्यामध्ये नल पॉइंटर आहे, कारण त्यात जी लिंक दिलेली आहे त्या लिंकचा नेक्स्ट येणारा नोड नाही आहे, म्हणून तो काय झाला, नल पॉइंटर झाला. इट इज द एंड ऑर टेल ऑफ द लिस्ट, म्हणजे इथं तुमची लिस्ट ही संपलेली आहे. आता बघा सिंगली सर्क्युलर लिंक लिस्ट. सिंगली सर्क्युलर लिंक लिस्ट काय, तर ही लिंक सुद्धा सिंगली लिंक सारखीच असते, पण यात एकच डिफरन्स असतो, तो म्हणजे असा की त्याचा लास्ट नोड आपल्याला कळतच नाही, म्हणजे त्याला नल पॉइंटर नसतो. जो लास्ट नोड असतो तो कोणाला पॉइंट करतो, लिस्टच्या फर्स्ट एलिमेंटला पॉइंट करतो, म्हणजे लिस्ट मधल्या पहिल्या नोडला तो पॉइंट करतो, त्यामुळे यामध्ये नल पॉइंटर नसतो. म्हणजे आता यात बघा, जी डायग्राम तुम्हाला स्लाइड नंबर 11 वर दिलेली आहे त्यात तीन नोड आहेत, नोडचे एलिमेंट आहेत 12, 19 आणि 37. फर्स्ट नोड हा सेकंड नोडचा ऍड्रेस दाखवतो आहे, तसंच सेकंड नोड हा थर्ड नोडचा आपल्याला ऍड्रेस दाखवतो आहे, आणि हे पॉइंटर थ्रू कनेक्ट केलेले आहे. त्याच पद्धतीने जो लास्ट नोड आहे 37 हा कोणाची लिंक आपल्याला दाखवतोय, तर लिस्ट मधील फर्स्ट नोडच्या एलिमेंटच्या लिंक तो आपल्याला दाखवतो आहे, म्हणजे यात नल पॉइंटर नसतो. हा डिफरन्स लिंक लिस्ट आणि सिंगली सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये आहे. आता आपण पुढे बघणार आहोत डबली लिंक लिस्ट काय आहे. तर डबली लिंक लिस्ट मध्ये बघा काय असते, स्लाइड नंबर 12 वर त्याची डायग्राम दिलेली आहे. आपण आतापर्यंत जे बघितले, तर लिंकच्या नोडमध्ये दोन पार्ट होते, एक डेटासाठी आणि एक पॉइंटरसाठी, म्हणजे एक नेक्स्ट नोड जो येणार होता एलिमेंटची लिंक ही फर्स्ट नोड मध्ये होती, असे दोन पार्ट होते. तर आता यात या डब्ल्यू लिंक लिस्ट मध्ये नोडचे तीन पार्ट असतात, म्हणजे यामध्ये फर्स्ट पार्ट जो असतो तो लिंकच असतो, पण तो लिंक कोणाची? तर प्रिव्हियस नोडची, म्हणजे त्याच्या आधी जो येणारा नोड असेल त्या नोडची तो लिंक देतो. त्यानंतर मिडल पार्ट काय असतो? तर मिडल पार्ट हा त्या नोडमध्ये इन्सर्ट करण्यासाठी जो डेटा असेल तो पार्ट असतो. आणि लास्ट पार्ट हा जो पुढे येणारा नोड असेल, जो लिस्टमध्ये पुढे येणारा नोड असेल त्याची लिंक या थर्ड पार्ट मध्ये असते. आणि यामध्ये कसे असते, आणि ज्या पद्धतीने आपण बघितले लिंक लिस्ट मध्ये काय असते, तर शेवटचा पॉइंटर हा नल पॉइंटर असतो, म्हणजे तो कोणाची लिंक रिप्रेझेंट करत नाही, म्हणजे त्यापुढे एक एलिमेंट नसतो, म्हणजे त्यापुढे नोड नसतो, तिथे लिंक संपलेली असते. म्हणून लास्ट नोड हा नल पॉइंटर असतो. तसेच यामध्ये फर्स्ट पॉइंटर हा, तसेच या डब्ल्यू लिंक लिस्ट मध्ये लास्ट नोड हा नल पॉइंटर डिफाइन करतोच, रिप्रेझेंट करतोच, पण यामध्ये फर्स्ट एलिमेंट सुद्धा नल असतो, नल पॉइंटर डिफाइन करतो, कारण त्याआधी कुठलाही नोड नसतो, तर त्यामुळे त्याची लिंक काय असणार आहे, तर नल. म्हणजे यामध्ये फर्स्ट आणि म्हणजे यामध्ये फर्स्ट नोड आणि लास्ट नोड हे नल पॉइंटर रिप्रेझेंट करतात. तर ही झाली डब्ली लिंक लिस्ट. आता आपण बघू डब्ली सर्क्युलर लिंक लिस्ट. तर डब्ली सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये कसे, ही सुद्धा डब्ली लिंक लिस्ट सारखीच असते, पण यामध्ये एक डिफरन्स असतो, तो म्हणजे कसा, तर फर्स्ट नोड प्रिव्हियस पॉइंटर पॉइंट्स टू लास्ट नोड अँड लास्ट नोड नेक्स्ट पॉइंटर पॉइंट्स टू द फर्स्ट नोड. म्हणजे आपण सर्क्युलर क्यू मध्ये बघितलेच आहे, त्यामध्ये जसा एंड नसतो, तसेच सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये आणि डब्ल्यू सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये एंड हा नसतो. तर याचा जो लास्ट नोड आहे हा फर्स्टला पॉइंट करतो आणि फर्स्ट नोड हा लास्टला पॉइंट करतो. म्हणजे आता बघा स्लाइड नंबर 13 वर यात बघा दोन नोड दिलेले आहे, ए आणि सी. तर यात कसे असते, पहिल्या नोड मध्ये फर्स्ट पार्ट हा काय असणार आहे, तर प्रिव्हियस नोडचा प्रिव्हियस नोडची लिंक, म्हणजे तो नल असतो. पण या डब्ल्यू सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये कसे, यामध्ये तो कोणाची लिंक रिप्रेझेंट करणार, तर जो लास्ट नोड असेल तो, म्हणजे लास्ट नोड कुठला, यात सी नोड. तर हा काय, हा कोणाची लिंक दर्शवेल, तर सी या नोडची. तसेच ए हा नोड सी या नोडची लिंक आपल्याला दर्शवेल. आणि पुन्हा लास्ट नोड कुठला, तर म्हणजे यात तर लास्ट नोड आपण डिफाइन करू शकत नाही, कारण या नोडची पण लिंक ही, कारण हा लास्ट नोड फर्स्ट नोडची लिंक रिप्रेझेंट करतो, म्हणून यामध्ये लास्ट नोड हा डिफाइन करता येत नाही. या पद्धतीने ही डब्ली सर्क्युलर लिंक लिस्ट असते. आपण लिंक लिस्टचे जे जसे चार ऑपरेशन्स बघितले, जसे की इन्सर्शन, डिलिशन, रिट्रायव्हल आणि ट्रायव्हर्स, तसेच आणखी काही ऑपरेशन्स आहेत, ते म्हणजे कुठले, तर सर्चिंग अ नोड, म्हणजे नोड जर आपल्याला सर्च करायचा असेल, म्हणजे लिंक लिस्ट मध्ये जर आपल्याला नोड सर्च करायचा असेल तर हे सर्चिंग अ नोड ऑपरेशन यूज करतो. त्याचप्रकारे काउंटिंग लेंथ ऑफ द लिस्ट, म्हणजे जर आपल्याला लिस्टची लेंथ काउंट करायची आहे तर त्यासाठी आपण हे ऑपरेशन यूज करतो. तसेच अपडेटिंग अ नोड, म्हणजे नोडमध्ये काही अपडेट करायचं असेल तर आपण या ऑपरेशनचा यूज करतो. तसेच प्रिंटिंग अ नोड, म्हणजे लिस्टमध्ये जे काही नोड असतील ते आपल्याला प्रिंट करायचे असतील तर त्यासाठी प्रिंटिंग अ नोड हे ऑपरेशन असते. तसेच रिव्हर्स द लिस्ट, म्हणजे लिस्ट ज्या पद्धतीने असेल 1 2 3 4 5 जशी असेल तशी, तर त्याला आपण रिव्हर्स सुद्धा करू शकतो, तर रिव्हर्स लिस्ट या ऑपरेशनने. त्याच पद्धतीने सॉर्ट द लिस्ट युझिंग डेटा एक्सचेंज, म्हणजे डेटा एक्सचेंज करून आपण लिस्ट सॉर्ट करू शकतो. जसे की जर ती असेंडिंग ऑर्डरने असेल तर आपण तिला डिसेंडिंग करू शकतो या पद्धतीने. तसेच सॉर्ट द लिस्ट युझिंग पॉइंटर मॅन्युप्युलेशन, ते पॉइंटर मॅन्युप्युलेशनचा म्हणजे पॉइंटरचा यूज करून आपण लिस्ट सॉर्ट करू शकतो. तसेच कॉन्केटिनेट टू लिस्ट म्हणजे दोन लिस्टला आपण कॉन्केटिनेट करू शकतो. त्याच पद्धतीने मर्ज टू सॉर्टेड लिस्ट इंटू थर्ड सॉर्टेड लिस्ट म्हणजे दोन सॉर्टेड लिस्ट हे आपण तिसऱ्या सॉर्टेड लिस्ट मध्ये मर्ज करू शकतो म्हणजे एकत्र करू शकतो. ते कुठल्या ऑपरेशनने? मर्ज या ऑपरेशनने. तर हे झाले लिस्टवरचे ऑपरेशन्स. आता ट्रॅव्हर्स लिस्ट. ट्रॅव्हर्स लिस्ट कशी असते ते आपण बघणार आहोत. ट्रॅव्हर्स लिस्ट म्हणजे काय? तर लिस्टमध्ये तुमचे जेवढे काही एलिमेंट्स असतील ते एलिमेंट्स हे सिक्वेन्शियली प्रिंट होतील म्हणजे वन बाय वन. आणि ट्रॅव्हर्सिंग कशासाठी रिक्वायर्ड असते? तर रिट्रायव्हलसाठी, सर्चिंगसाठी, सॉर्टिंगसाठी आणि लेंथ फाइंड आउट करण्यासाठी या ट्रॅव्हर्सल ऑपरेशनचा आपण यूज करतो. कशासाठी सांगितलंय? तर रिट्रायव्हल करण्यासाठी, सर्चिंग करण्यासाठी, सॉर्टिंग करण्यासाठी आणि लेंथ फाइंड करण्यासाठी या ट्रॅव्हर्सल ऑपरेशनचा आपण यूज करतो. तर त्यासाठी एक छोटासा अल्गोरिदम असतो. अल्गोरिदमच्या स्टेप फक्त 5 आहेत. त्या म्हणजे कशा? तर पहिल्या नोड्स पासून आपण स्टार्ट करायचे. दुसरे काय? तर पॉइंटरच्या सहाय्याने आपण फर्स्ट नोड हा ऍक्सेस करायचा. त्यानंतर जो पॉइंटर व्हेरिएबल असणार आहे, त्यानंतर फर्स्ट नोड मध्ये आपल्याला सेकंड नोडची लिंक दिलेली असते, त्यानुसार आपण सेकंड नोड ऍक्सेस करणार. तसेच सेकंड नोडला पण थर्डची लिंक आपल्याला दिलेली असेल तर त्याने आपण थर्ड नोड हा ऍक्सेस करणार. आणि तसेच लास्ट काय? तर वाईल ट्रॅव्हर्सिंग थ्रू द लिस्ट वी डू नॉट मूव द हेड पॉइंटर, इन्स्टेड वी सेट अ टेम्पररी पॉइंटर. म्हणजे मग त्याला आपण इन्स्टेडली टेम्पररी पॉइंटर सेट करायचा. तो म्हणजे काय? तर टेम्प. तो कशासाठी? तर हेड नोडला पॉइंट करण्यासाठी. त्यासाठी स्लाइड नंबर 16 वर एक छोटा प्रोग्राम दिलेला आहे. त्यात बघा, फर्स्ट लाईन काय आहे? तर व्हाईट डिस्प्ले स्ट्रक नोड. तर यामध्ये डिस्प्ले फंक्शन जे आहे ते काय डिफाईन करते हे? तर टू ट्रॅव्हर्स थ्रू द लिंक लिस्ट. पुढे बघा, स्ट्रक नोड स्टार्ट टेम्प हे काय, ही लाईन काय डिक्लेअर करते? तर पॉइंटर्स ऑर व्हेरिएबल्स निडेड, म्हणजे जे काही तुम्हाला पॉइंटर्स आणि व्हेरिएबल्सची आवश्यकता असेल ते हे डिक्लेअर करते. त्यानंतर टेम्प इज इक्वल टू हेड, सेट टेम्पररी पॉइंटर टेम्प पॉइंटिंग टू द हेड नोड इन द लिस्ट. तसेच त्यानंतर व्हाईल लूप आहे. व्हाईल लूप मध्ये काय दिलेलं आहे? तर व्हाईल टेम्प इज नॉट इक्वल टू नल, त्यानंतर प्रिंटेफ परसेंटेज डी टेम्प डेटा, टेम्प इज इक्वल टू टेम्प पॉइंट टू नेक्स्ट. म्हणजे यामध्ये व्हाईल लूप ट्रॅव्हल्स करते पूर्ण लिस्ट मध्ये आणि डेटा प्रिंट करते, म्हणजे ज्या नोडला तो विजिट करेल तो डेटा ते प्रिंट करणार. आणि टेम्प हा पॉइंटर, आणि सेट द टेम्प पॉइंटर टू द नेक्स्ट नोड टू मूव अ हेड इन द लिस्ट. ड्रायव्हर्स टिल द एंड ऑफ लिस्ट अँड डिस्प्ले डेटा ऑल द नोड्स इन द लिस्ट. या पद्धतीने ट्रॅव्हर्सल ऑपरेशन हे लिस्टमध्ये यूज केले जाते. तसेच आपण आता नेक्स्ट बघू, लिस्ट क्रिएट कशी करायची. तर सपोज मला लिस्ट मध्ये 10, 50 आणि 75 हे एलिमेंट इन्सर्ट करायचे आहे, तर त्यासाठी लिस्ट इनिशियलाइज करावी लागेल. तर त्यासाठी छोटा कोड कसा? स्ट्रक नोड महिरपी कंसात इंटीजर डेटा स्ट्रक नोड स्टार नेक्स्ट पॉइंटर नेक्स्ट महिरपी कंस पूर्ण स्ट्रक नोड पॉइंटर हेड इज इक्वल टू नल. हा छोटा कोड आपण क्रिएटेड कशासाठी वापरतो? तर क्रिएट अ डेटा स्ट्रक्चर अँड इनिशियलाइज हेड पॉइंटर टू नल यासाठी हा कोड यूज करतो. तर यासाठी अल्गोरिदम कसा येणार? तर आधी आपल्याला लिस्ट इनिशियलाइज करावी लागेल, ती ह्या कोडने आपण करणार आहोत. तसेच त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? क्रिएट फंक्शन डिफाईन करावं लागेल. कशासाठी? लिंक लिस्ट तयार करण्यासाठी. यामध्ये मेमरी अलोकेट करण्यासाठी एमअलॉक हे फंक्शन आपण यूज करणार आहोत, म्हणजे यात डायनॅमिक मेमरी अलोकेशन होते. त्यानंतर आपण चेक करणार की मेमरी अलोकेशन जे आपण केलं ते सक्सेसफुल झालं किंवा नाही. त्यानंतर आपण काय करणार, जर मेमरी अलोकेशन हे फेल झालं तर तिथं हा प्रोग्राम संपवणार आणि नंतर एल्स वापरून आपण काय करणार, नवीन नोड क्रिएट करणार आणि त्यात काय करणार तर नेक्स्ट पॉइंटर हा नल सेट करणार आणि त्यानंतर न्यू नोड मध्ये आपण आपला डेटा इन्सर्ट करणार. म्हणजे पहिल्यांदा आपण आता म्हणजे यात आपण काय इन्सर्ट करणार, कुठले एलिमेंट घेतले आपण 10, 50 आणि 75, तर फर्स्ट एलिमेंट कुठला इथं स्टोअर्ड होणार, 10 हा एलिमेंट स्टोअर्ड होणार. त्यानंतर आपण काय करणार तर लिंक लिस्ट ही इनिशियली ऍज द लिंक लिस्ट इज एम्प्टी सेट द हेड पॉइंटर टू पॉइंट धिस न्यू नोड, सो धिस द फर्स्ट नोड इन द लिस्ट. म्हणजे यामध्ये आपण जो नवीन नोड येणार आहे त्या नोडचा पॉइंटर सेट करू आणि त्यानंतर सेकंड नोड हा क्रिएट करू, त्यामध्ये आपण कुठला एलिमेंट स्टोअर करणार 50. सेम त्याच पद्धतीने आपण थर्ड नोड तयार करणार आणि सेकंड नोडला तो अटॅच करणार. आता हा झाला त्याचा अल्गोरिदम. आता त्यासाठी एक छोटासा प्रोग्राम तुम्हाला स्लाइड वर दिलेला आहे, त्यात बघा, स्ट्रक नोड स्टार्ट क्रिएट स्ट्रक नोड पॉइंटर क्रिएट स्ट्रक नोड पॉइंटर हेड. हे फंक्शन काय करते तर सिंगल लिंक लिस्ट ही तयार करते. त्यानंतर स्ट्रक नोड पॉइंटर पी पॉइंटर टेम कॅरेक्टर ANS. तर हे कशासाठी आपण युज करतो तर पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी. तसेच पुढचा जो कोड तुम्हाला दिलेला आहे त्यात बघा, म्हणजे की यामध्ये नवीन नोड साठी मेमरी अलोकेट होते ती कुठलं फंक्शन युज करून, MLOC हे फंक्शन युज करून. तसेच त्यानंतर मेमरी अलोकेशन हे फुल झाले की नाही, हे सक्सेसफुल झाले की नाही ते आपण बघतो. त्यानंतर जर ते अलोकेशन आपलं सक्सेस नसेल तर आपण तिथे प्रोग्राम एक्झिट करतो. म्हणजे बघा, तिथे दिलेले आहे मेमरी अलोकेशन फेल्ड देन एक्झिट 0, म्हणजे तिथे प्रोग्राम आपण स्टॉप करतो. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंटर काय डिफाइन करतो तर नल, आणि त्यामध्ये त्यानंतर आपण पुढे डेटा हा आपला इन्सर्ट करतो. त्यानंतर पुढे इफ मध्ये बघा, हेड इज इक्वल टू नल आणि हेड इज इक्वल टू पी. यात काय होईल तर लिंक लिस्ट जर एम्प्टी असेल तर हेड पॉइंटर हा नलला सेट होणार आणि नवीन नोड हा तुमचा तयार होणार. म्हणून इथं म्हटलंय बघा, हेड इज इक्वल टू पी. आणि जर तुमची लिस्ट ही आणि एल्स मध्ये बघा, जर लिस्ट ही नॉट एम्प्टी असेल म्हणजे ती एम्प्टी जर नसेल तर काय, टेम्पररी पॉइंटर हा कुठे तुमचा असणार, सेट अ टेम्पररी पॉइंटर टू हेड नोड ट्रॅव्हर्स थ्रू नोड्स टिल द एंड ऑफ लिस्ट अँड अटॅच न्यूली क्रिएटेड नोड ऍट द एंड ऑफ द लिस्ट. आणि त्यानंतर बघा, स्कॅन एफ परसेंटेज सी अँड ANS, म्हणजे एनी मोर नोड्स, अजून तुम्ही नोड्स इन्सर्ट करू शकाल. जर तुम्हाला नोड इन्सर्ट करायचा असेल तर एस म्हणा आणि रिपीट ही प्रोसेस तशीच सुरू राहणार. तर हा प्रोग्राम झाला तुमचा लिस्ट क्रिएट करण्यासाठी.